खंड दुसरा प्रकरण सात काही मासलेवाईक अनुभव। डर्बन हे नाताळचे बंदर म्हणता येईल, त्याला नाताळ बंदर असेही म्हणतात। मला न्यायला अब्दुल्ला शेठ आले होते। बोट ढक्क्याशी आली आणि नाताळचे लोक आपापल्या मित्रांना आणायला बोटीवर आले। तेवढ्यातच माझ्या ध्यानात आले की इकडे हिंदी लोकांना फारसा मान नाही। अब्दुल्ला शेठला ओळखणारे त्यांच्याशी ज्या तऱ्हेने वागत होते त्यात एक प्रकारची तुच्छता दिसून येत होती। ती मला बोचल्याशिवाय राहिली नाही। ही तुच्छता अब्दुल्ला शेठच्या अंगवळणी पडली होती। माझ्याकडे ज्यांची नजर जाई तो माझ्याकडे कौतुकाने पाहत। माझ्या पोशाखामुळे मी इतर हिंदी लोकांहून निराळासा दिसत होतो। मी त्यावेळी फ्रॉक कोट वगैरे पोशाख केला होता आणि डोक्याला बंगाली घाटाची पगडी घातली होती। अब्दुल्ला शेठ मला घरी घेऊन गेले। स्वतःच्या खोली शेजारीच एक खोली होती, ती अब्दुल्ला शेठनी मला दिली। ते माझे मन समजू शकत ना, मी त्यांचे समजू शकलो नाही। त्यांच्या बंधूंनी माझ्याबरोबर दिलेली पत्रे त्यांनी वाचली, त्यावरून ते अधिकच फिकिरीत पडले। त्यांना वाटले आपल्या भावाने हा सफेद हत्तीच घरात आणला। माझी साहेबी राहणी त्यांना खर्चाची वाटू लागली। मला देण्यासारखे विशेषचे काम त्यावेळी नव्हते। त्यांची फिर्याद ट्रान्सवाल मध्ये चालू होती। लगेच मला तिकडे पाठवून काय करायचे? शिवाय माझ्या कर्तबगारीबद्दल किंवा प्रामाणिकपणाबद्दल कितीशी खात्री बाळगावी? प्रिटोरियामध्ये ते माझ्याबरोबर नसणार। प्रतिवादी प्रिटोरियाचेच होते, त्यांनी माझ्याशी भलतेच संधान बांधले तर? या फिर्यादीचे काम मला न दिले तर इतर काम त्यांचा कारकून माझ्यापेक्षा कितीतरी चांगले करू शकेल। कारकुनाने चूक केली तर त्याला ठपका तरी देता येईल, मी चूक केली तर तेही नाही। फिर्यादीचे किंवा कारकुनीचे याशिवाय तिसरे काम नव्हते। अर्थात फिर्यादीचे काम द्यायचे नसेल तर मला घरबसल्या खाऊ घातले पाहिजे। अब्दुल्ला शेठचे पुस्तकी ज्ञान फार थोडे होते, पण अनुभव ज्ञान खूप होते। त्यांची बुद्धी तीव्र होती आणि त्याची त्यांनाही जाणीव होती। इंग्रजीचे ज्ञान बोलण्या चालण्यापुरते त्यांनी सवयीने मिळवले होते, पण इतपत इंग्रजीनेही ते स्वतःचे सर्व काम चालवू शकत। बँकांच्या मॅनेजरांबरोबर संभाषण करीत, युरोपियन व्यापाऱ्यांशी सौदे ठरवून येत, वकिलांना स्वतःचे दावे समजावून देत, हिंदी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल भरपूर आदर होता। त्यांची पिढी त्यावेळी सर्व हिंदी पेढ्यांमध्ये मोठी होती, निदान मोठ्या पेढ्यांपैकी एक होती। त्यांचा स्वभाव संशयी होता, त्यांना इस्लामबद्दल अभिमान होता, त्यांना तत्वज्ञानाच्या चर्चेची आवड असे। अरबी येत नव्हते, तरी पण कुराण शरीफची आणि सामान्यपणे इस्लामी धर्मसाहित्याची माहिती चांगल्यापैकी होती। त्यांच्याजवळ दृष्टांत नेहमी हजर असायचे। त्यांच्या सहवासामुळे मला इस्लामचे व्यावहारिक ज्ञान भरपूर मिळाले। आम्हाला एकमेकांचे हृदगत समजू लागले। त्यानंतर तर ते माझ्याशी पुष्कळ धर्मचर्चा करीत। दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला डर्बनचे कोर्ट पाहायला घेऊन गेले। तेथे काही ओळखी करून दिल्या। कोर्टात स्वतःच्या वकिलापाशी मला बसवले। मॅजिस्ट्रेट माझ्याकडे एकसारखे पाही, त्याने मला माझी पगडी काढून टाकण्यास सांगितले। मी काढण्याचे नाकारले आणि कोर्ट सोडून निघून गेलो। येथेही माझ्या नशिबी झगडेच होते। पगडी काढण्याच्या बाबतीतील रहस्य अब्दुल्ला शेठनी मला समजावून दिले। ज्याने मुसलमानी पोशाख केला असेल त्याने मुसलमानी पगडी वापरली तरी चालेल, बाकीच्या हिंदी लोकांनी कोर्टात दाखल होताच स्वतःची पगडी काढली पाहिजे। या सूक्ष्म भेदाचा खुलासा करण्यासाठी मला थोडासा आगापिछा सांगितला पाहिजे। या दोन तीन दिवसातच माझ्या लक्षात आले की हिंदी लोकांनी आपापसातच तट पाडून टाकले होते। एक भाग मुसलमान व्यापाऱ्यांचा, ते स्वतःला अरब म्हणून घेत, दुसरा भाग हिंदू किंवा पारशी कारकुनांचा। हिंदू कारकुनांची त्रिशंकू सारखी स्थिती होती। कोणी अरबात मिसळून जात, पारशी आपल्याला पर्शियन म्हणत। या तिघांचा व्यापाराव्यतिरिक्तही आपापसात थोडा बहुत संबंध असे, पण चौथा व सर्वात मोठा वर्ग म्हणजे तामिळ तेलगू हिंदुस्थानी गिरमिट यांचा व गिरमिटयुक्त हिंदी लोकांचा। गिरमिट म्हणजे जो करार करून 5 वर्षांपर्यंत मजुरी करण्यासाठी गरीब हिंदी त्यावेळी नाताळला जात असत तो। करार म्हणजे अग्रीमेंट। अग्रीमेंटचा अपभ्रंश गिरमिट झाला आणि गिरमिटवरून गिरमिट्या झाले। या वर्गाबरोबर इतर 3 वर्गांचा संबंध मात्र कामापुरताच राहील। या गिरमिट्यांना इंग्रज कुली या नावाने संबोधित आणि त्यांचीच संख्या मोठी. त्या अर्थी इतर हिंदी लोकांनाही कुलीच म्हणत, कुलीच्या ऐवजी सामीही म्हणत. सामी पुष्कळशा तामिळ नावांच्या अखेरीला येणारा प्रत्यय होता. सामी म्हणजे स्वामी, याचा अर्थ धनी होतो. त्यामुळे एखाद्या हिंदी माणसाला सामी शब्दाची चीड येईल आणि त्याच्यात काही हिंमत असली तर तो त्या इंग्रजाला म्हणे, तुम्ही मला सामी म्हणता खरे, पण तुम्हाला माहीत आहे का, सामी म्हणजे धनी, मी काही तुमचा धनी नाही. हे ऐकून एखाद्या इंग्रजाला शरम वाटे तर एखादा संतापे आणि अधिकच शिव्या देऊ लागे किंवा साधल्यास ठोक पण देईल, कारण की त्याच्या समजुतीने सामी शब्द निंदा व्यंजक होता. त्याचा अर्थ धनी करणे म्हणजे आपला अपमान झाल्यासे त्याला वाटे. अर्थात मला कुली बॅरिस्टर अशी संज्ञा मिळाली. व्यापाऱ्यांना कुली व्यापारी म्हणत. कुलीचा मूळ अर्थ मजूर, विसरला गेला. व्यापाऱ्यांना या शब्दाचा राग येईल व ते म्हणत, मी कुली नाही, मी अरब आहे किंवा व्यापारी आहे. गरीबसा इंग्रज असला तर ते असे ऐकून माफीही मागे अशा स्थितीत पगडी वापरण्याचा प्रश्न भानगडीचा होऊन बसला. पगडी उतरावी तर मानभंग सहन करण्याप्रमाणे होते. मी असा विचार केला की हिंदुस्थानी पगडीला रजा द्यावी आणि मुळी इंग्रजीच टोपी वापरावी, कारण ती काढण्यात काही मानभंग नाही आणि झगडाही करीत बसायला नको. अब्दुल्ला शेठला हा विचार पसंत पडला नाही. ते म्हणाले, तुम्ही आत्ताच अशा तऱ्हेचा फेरफार केला तर त्यापासून अनर्थ होईल. इतरांना देशी पगडीच वापरावयाची असेल तर त्यांच्या मार्गात विघ्न येईल, शिवाय आपली देशी पगडीच तुम्हाला शोभेल. तुम्ही इंग्रजी टोपी घातली तर तुमची वेटरांत गणना होणार. या वाक्यामध्ये व्यावहारिक चातुर्य होते, देशाभिमान होता आणि काहीशी संकुचित वृत्तीही होती. व्यावहारिक चातुर्य स्पष्ट आहे, देशाभिमानाशिवाय पगडीबद्दलचा आग्रह संभवतच नाही. वेटर संबंधीची टीका संकुचितपणाशिवाय शक्य नाही. गिरमिट्या हिंदी लोकांमध्ये हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती असे तीन वर्ग होते. ख्रिस्ती म्हणजे जे गिरमिटे बाटून ख्रिस्ती होत त्यांची प्रजा. त्यांची संख्या 1893 मध्येही मोठी होती. ते सर्व इंग्रजी पोशाखच वापरीत. त्यांच्यापैकी पुष्कळसे हॉटेलात नोकरी करून पोट भरीत. या लोकांना उद्देशून अब्दुल्ला शेठची इंग्रजी टोपीची टीका होती. हॉटेलात वेटर म्हणून काम करण्यात कमीपणा आहे ही समजूत त्या टीकेच्या मुळाशी होती. आजही पुष्कळांना ते काम कमीपणाचे वाटतेच. एकंदरीत अब्दुल्ला शेठचे म्हणणे मला पटले. मी पगडीच्या चकमकीसंबंधी स्वतःचे व पगडीचे समर्थन करणारे पत्र वर्तमानपत्राकडे पाठविले. वर्तमानपत्रात माझ्या पगडीची खूप चर्चा झाली. अनवेलकम व्हिजिटर, आगंतुक पाहुणा अशा मथळ्याखाली मला प्रसिद्धी मिळाली आणि 3-4 दिवसांच्या आतच अनायसे दक्षिण आफ्रिकाभर माझी जाहिरात झाली. कोणी माझा पक्ष घेतला, कोणी माझ्या उद्धटपणाची खूप निंदा केली. माझी पगडी तर जवळजवळ अखेरपर्यंत टिकून राहिली, केव्हा गेली ते आपणाला अखेरच्या भागात समजेल.